नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्य. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधिमंडळात श्रद्धांजली. शेतकरी व्याख्येत महिलांचा समावेश करावा, कृषी एआय परिषदेची शिफारस. आणि जालना इथं 5 बालकामगारांची सुटका, एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल. आता सविस्तर बातम्या. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्राचं योगदान 13.5% असून देशात सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्यही महाराष्ट्रच असल्याचं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. यावेळी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर केलेल्या अभिभाषणात राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. 2025-26 पहिल्या तिमाहीत 91,327 कोटींची गुंतवणूक राज्यात आली, त्यामुळे महाराष्ट्र हे उद्योगधंद्यात अग्रगण्य राज्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या महिन्यात दावोस इथं झालेल्या जागतिक परिषदेत राज्य सरकारनं विविध देशांमधल्या 18 कंपन्यांसोबत 30 लाख कोटी रुपयांचे करार केले. यामुळे 40 लाख रोजगार निर्माण होणार आहेत असं राज्यपालांनी सांगितलं. उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं आखलेल्या विविध धोरणांची माहिती राज्यपालांनी दिली. ते म्हणाले,
महाराष्ट्र को वर्ष 2024-25 में देश में सबसे अधिक 1,64,875 करोड़ रुपए का प्रत्यक्ष विदेशी निवेश प्राप्त हुआ है, जो भारत में प्राप्त कुल प्रत्यक्ष विदेशी निवेश के 39% है. महाराष्ट्र को 2025-26 के वित्तीय वर्ष के प्रथम छमाही में 91,337 करोड़ रुपए का प्रत्यक्ष विदेशी निवेश प्राप्त हुआ है. विकसित महाराष्ट्र 2047 के लिए एक व्यापक और नीतिगत कार्य योजना तैयार की है और राज्य की अर्थव्यवस्था को 2047 तक $5 trillion तक बढ़ावा देने के लिए विजन मैनेजमेंट यूनिट स्थापित किया है.
राज्यातल्या कृषी क्षेत्राच्या विकासालाही सरकारनं प्राधान्य दिलं आहे. त्यासाठी मागेल त्याला सौरपंप, मोफत वीज आदी योजना राबवल्या जात आहेत असं राज्यपाल म्हणाले. महिला, आदिवासी, मागास समूहाच्या प्रगतीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगत या सर्व घटकांसाठी सरकार राबवत असलेल्या धोरणांची माहिती राज्यपालांनी दिली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही देत राज्याच्या सीमावर्ती भागातल्या नागरिकांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
मेरी सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद को सुलझाने के लिए वचनबद्ध है. इस विवाद को सुलझाने के लिए सम्माननीय उच्चतम न्यायालय में महाराष्ट्र का प्रतिनिधित्व करने के लिए विख्यात अधिवक्ताओं की नियुक्ति की गई है. मेरी सरकार सीमावर्ती क्षेत्रों में रहने वाले मराठी भाषी लोगों के शैक्षणिक, स्वास्थ्य देखभाल और अन्य विभिन्न कल्याणकारी योजनाओं को लागू कर रही है.
त्यानंतर विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांची सभागृहाला ओळख करून दिली. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. अजित पवार यांच्यासारख्या सहकार्याचं निधन होणं ही बाब केवळ राजकीयच नव्हे तर व्यक्तिशः प्रचंड वेदनादायक असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या अनेक आठवणींना मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला. अजित पवार हे महाराष्ट्राला न लाभलेले सक्षम मुख्यमंत्री होते असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड. मला विश्वास आहे की शेवटी कधीतरी त्यांचं स्वप्न देखील नियतीने पूर्ण केलं असतं, त्यांच्यात ती क्षमता निश्चितपणे होती. तर मुख्यमंत्री पदाकरता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्व हे अजितदादांचं होतं. खरं तर मी असं म्हणेन, महाराष्ट्रामध्ये वसंतदादा आणि अजितदादा ही दोन नावं अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता लक्षात ठेवेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. यावेळी शिंदे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गुणगौरव केला. दादांनी पाहिलेलं विकासाचं स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं सांगत शिंदे यांनी, विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही दादांची घोषणा सत्यात उतरवू असा निर्धार व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सतेज पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे यांनी विधान परिषदेत, तर मंत्री छगन भुजबळ, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनीही विधानसभेत अजित पवार यांच्या आठवणी जागवल्या. विधिमंडळाच्या इतर दिवंगत सदस्यांनाही आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन केलं जात आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लोकभवन इथं संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या निवासस्थानी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुंबईत महाराष्ट्र सदन इथं सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत महापौर समीर राजूरकर यांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. अनेक ठिकाणी रस्त्यांसह सार्वजनिक उद्यानांची स्वच्छता करून गाडगेबाबांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. शेतकरी या व्याख्येत महिलांचा समावेश करून समान वेतन, अनुकूल कर्ज आणि विस्तार सेवा उपलब्ध करून द्यावी अशी शिफारस कृषी तज्ज्ञांनी केली आहे. मुंबई इथं सुरू असलेल्या जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी समतेसाठी कोडिंग, लिंग संवेदनशील कृषी एआय परिसंस्थेसाठी धोरणात्मक उपाय या विषयावर समांतर सत्र पार पडलं. महिला स्वयंसहाय्य गट आणि स्थानिक संस्थांचा उपयोग करून महिलांना डिजिटल प्रशिक्षण आणि साधनं देण्याची शिफारस यावेळी करण्यात आली. राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात येत आहे. त्यानुसार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात रिधोरा देवी या गावातील पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजनेचं ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात आलं. यानिमित्त गावात जल अर्पण दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांच्यासह विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी गावातील महिलांनी जलपूजन करून डोक्यावर जलकलश घेऊन शालेय विद्यार्थ्यांसोबत फेरी काढली. प्रभात फेरी, ग्रामसभा, जलप्रतिज्ञा आणि पाणी शुद्धीकरण प्रात्यक्षिक यासारखे उपक्रम यावेळी घेण्यात आले. जालना इथं आज 5 बालकामगारांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार जिल्हा बालकामगार अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाद्वारे शहरातल्या विविध दुकाने, हॉटेल्स आणि छोट्या उद्योगांवर अचानक छापे टाकण्यात आले. या पथकात चाइल्ड हेल्पलाईन, पोलीस प्रशासन तसंच आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश होता. जिल्ह्यात बालकामगार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ 1098 या चाइल्डलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. मुंबई इथल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान 2026 वितरण सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात छत्रपती संभाजीनगर इथल्या जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेला राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्यानिमित्त सन्मानित करण्यात आलं. 50,000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार संस्थेच्या अध्यक्ष मंदाकिनी चौकडे आणि सचिव विलास चंदने यांना देऊन गौरवण्यात आलं. अंबाजोगाई तालुक्यात मुडेगाव इथं आज वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या नुकसानाचा तहसील कार्यालयाकडून पंचनामा करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. लातूर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी पाऊस झाला. अहमदपूर, निलंगा, औसा आणि उदगीर तालुक्यातल्या अनेक भागात पाऊस पडला असून यामुळे पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागानं आगामी काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवली असल्यानं शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 मध्ये आज वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना होणार आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्य. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधिमंडळात श्रद्धांजली. आणि जालना इथं 5 बालकामगारांची सुटका, एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.